श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. 144 क्रमांकाचा श्लोक आहे. जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान आहे सर्व मोडे. आपण सगळे मनाचे श्लोक जर बघितले तर एकच समर्थ पुन्हा पुन्हा सांगतायत की जे शोधायला पाहिजे ते शोधा, जे दिसतंय त्याच्यात गुंतू नका, ते खरं नाही आहे. ते देहाच्या उपयोगाचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पडायला लागतं, परंतु ते करत असताना सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. बाकी सगळं असत आहे, परंतु असतचा हात धरूनच सत्याचा शोध घेता येतो. देह जाणार आहे खरं, पण देहच जर नसेल तर जीव साधना कशी करणार? तो जीव नुसता भटकत राहील याकडे इकडून तिकडे तिकडून इकडे देहाच्या शोधात. जोपर्यंत त्या जीवाला बोध होत नाही मी आत्मा आहे, तोपर्यंत त्याला देहाचा हात धरून साधना करायला पाहिजे आणि मूळ स्वरूपात जायला पाहिजे. जगी पाहता साचते काय आहे, जगात आपण जर बघायला लागलो तर सत्य काय आहे? आपण जर असं नुसतं म्हटलं की जे काय दिसत आहे ते असत आहे, मिथ्या आहे, ते मिथ्या आहे असं म्हणताना मग सत्य काय आहे ते सांगायला पाहिजे. नुसतंच मिथ्या आहे म्हणून चालणार नाही. जसं एखाद्याला छंद असला नाना गोष्टीचा, तो छंद सोडायचा असेल तर त्याला दुसरा छंद लावला पाहिजे, तर पहिला सुटतो. लहान मुलाला दुसरं खेळणं दिलं तर पहिलं खेळणं हातातून टाकलं जातं, नुसतंच राहत नाही. तर आपल्याला हे नाही असं म्हटल्यानंतर मग खरं काय आहे? या विश्वाच्या बुडाशी जे सत्तत्व आहे असं आपण म्हणतो, संत सांगतात, भगवंत सांगतात, गीता ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ, नाथ भागवत, तुकोबांची गाथा, नामदेवांची गाथा, सगळे संत आपल्याला जे सांगतात की ह्याच्या पलीकडे ते आहे सत. तर ते सत आहे काय, साच ते काय आहे समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. मग ते कसं शोधायचं? अति आदरे सत्य शोधून पाहे. हे शोधायचं काम मात्र तुम्ही करायला पाहिजे, प्रत्येक जीवाने करायला पाहिजे. हे मात्र अशी वस्तू नाही की बाजारात पैसे टाकून आणून द्यायचे. जसं शिष्यालाही सांगितलेलं आहे की मोक्ष हे असं गाठोडं नाही, मोक्षाचं गाठोडं की जे आणून हाती द्यावे, तुझे तू मिळवायला पाहिजे. तसं या सत्याचा शोध प्रत्येकाने केला पाहिजे. एकाने शोध केलेला दुसऱ्याला उपयोगी नाही आहे. प्रत्येक जीवाने त्याचा शोध घ्यायचा आहे आणि ते आपल्यातच असल्यामुळे अंतर्मुख होऊन त्याचा शोध घ्यायचा आहे. म्हणून जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. हे असत विश्व ज्या वस्तूवर भासतं आहे ते बाजूला सारून सत्य काय बघायला पाहिजे. जसं दोरीवर सर्प दिसतो अर्धवट अंधारामध्ये आणि सर्प आहे अशा भ्रमाने मनुष्य भीतो, त्याला मारायला धावतो, नाना गोष्टी करतो. मग कुणीतरी जाणकार असेल तर तो त्याला सांगते, बाबा रे सर्प नाही आहे इथे, तू नीट उजेड टाकून बा, तुझ्या लक्षात येईल काय आहे ते. मग त्या ज्ञानाच्या प्रकाशात त्याच्या लक्षात येतं की सर्प नसून दोरी आहे. उगीचंच आपण भ्यालो, उगीच त्याला बडवट सुटलो. जसं एखादा अंधारात खांब असावा तिथं मनुष्यच आहे असं वाटावं, मनुष्य नाही आहे. मनुष्य वाटणं हे भ्रम आहे आणि तो खांब आहे हे लक्षात येणं हे सत्य आहे. म्हणून ज्या संतांना सत्य उमगलं ते बाहेरच्या या भ्रमिष्ट जगाकडे आकर्षित होत नाहीत. अनेक आकर्षणं जगात आहेत पण त्यांना माहिती आहे त्याचं मूल्यमापन त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना माहिती आहे की ह्या विषयातून आनंद का त्या विषयातून आनंद. आनंद आपल्याजवळ आहे, आपण फक्त तो विषयाच्या अंगाने घेतो असं आपल्याला वाटतं, खरं नाही. म्हणून अतिआदर आहे. हे सत्य शोधायचं ते स्व कसं, अतिआदर आहे. त्या सत्याबद्दल आदर वाटला पाहिजे, पूज्यभाव असला पाहिजे. असं नाही कुठं आहे ते सत्य बघूया बरं, असं नाही म्हणायचं आहे त्याला. अत्यंत आदराने त्या परमात्म्याला, सद्वस्तूला शरण जायचं आहे. पहिल्यांदा सद्गुरूंना शरण जायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आत्मवस्तू आपल्याला शोधायचे. ते अत्यंत आदराने, प्रेमाने, कळवळ्याने अंतःकरण तिथं दिलं पाहिजे, चित्त तिथं दिलं पाहिजे. अशा तऱ्हेनं अतिआदरे सत्य शोधून पाहे. मग त्यासाठी संत वचनांवर निष्ठा ठेवली पाहिजे. नाही तर हे संत हे काय सांगतायत, त्यात काय आहे, ते काय सांगतात, असं नाही. संतांनी ते अनुभवलेलं आहे. नुसतं अनुभवलं नाही, ते स्वतः सद्रूप झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं जे ज्ञान आहे ते अनुभवाचं ज्ञान आहे. मात्र ते संत असायला पाहिजेत एवढी खात्री करून घ्यायला पाहिजे. संत नसतील तर मात्र घोटाळा होईल, पण संत असतील तर संत वचन, संतांचं वाङ्मय ह्याच्यावर निष्ठा ठेवून त्या सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. असा जर आपण शोध घ्यायला लागलो तर काय होईल, ते सत्य जे अदृश्य आहे, गुह्य आहे, अचिंत्य आहे, अव्यक्त आहे, सगळं काही त्याला म्हटलेलं आहे, शब्दात येण्यासारखं नाही, अनाकलनीय आहे, तर त्याला पाहता पाहता, त्याला शोध घेता घेता दीर्घकाल शोध घ्यायला पाहिजे. असं ते वर्षा 6 महिन्याची गोष्ट नाही आहे. बहुनाम जन्मनाम अमते ज्ञानवान माम प्रपद्यते. अनेक जन्म साधना करत 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 या जन्मात आपण बघू, त्याच्याकडे पाहता पाहता एक क्षण असा येतो की देव जोडे. त्या देवाचं स्वरूप काय आहे ते आपल्या लक्षात येतं. तो कसा आहे, कुठे आहे, कसा सापडणार आहे ते लक्षात येतं. पण ते कसा सापडणार आहे ह्याचा म्हणजे मी एक आहे आणि त्याला एक सापडवायचं आहे, अशा दोन गोष्टी तिथं नाही आहेत. एखादी वस्तू जशी आपण शोधतो ती सापडत नव्हती, सापडली, मग ती वस्तू एक आहे आणि ज्याला सापडली तो एक आहे, असं इथं नाही आहे. इथं जो शोध घेणार आहे तो स्वयं ती वस्तू होऊनच राहतो. त्यामुळे त्या ठिकाणी आता शोधणारा एक आणि ती वस्तू एक असं द्वैत राहत नाही. म्हणून पुढे पाहता पाहता देव जोडे, बोध आला, अनुभव आला, मग साहजिकच भ्रम भ्रांती अज्ञान सर्व मोडे आपोआप गेलं. अज्ञानाच्या पोटी जो भ्रम होता, भ्रांती होती, अज्ञान होतं सगळं, हे गेलं. जसं निद्रेमध्ये स्वप्न पाहतो, पुष्कळ स्वप्न पाहतो, काही चांगली असतात, काही भयानक असतात, ओरडत उठतो काही वेळेला, आनंदाने उठतो, तर निद्रेतून जागृती आली की लक्षात येतं की जे पाहिलं ते सगळं स्वप्न होतं, काहीच खरं नव्हतं. मग त्याच्यात मिळणारा आनंद आहे तो, किंवा त्याच्यापासून वाटणारी भीती आहे ती, सगळं संपलं. तसं आत्मबोध जीवाला झाला की आत्तापर्यंत ज्या भ्रमात तो राहिलेला होता, जी भ्रांती वाटत होती, अज्ञान होतं, ते संपलं. ज्ञानाने अज्ञान नष्ट झालं. आता हे ज्ञान जे झालं ते तसंच राहणार का? हो, एकदा ज्याला बोध झाला तो झाला. एकदा एखादी व्यक्ती डॉक्टर झाली, आता ती डॉक्टरी विसरली, असं नाही हो, डॉक्टर झाला म्हणजे झाला. तसंही तर ज्ञान झालं झालं. आता ते ज्ञान थरे ठारे ऐसे मन शुद्ध व्हावे, मन निर्मळ करूनच ज्ञान झालेलं आहे. पण झालेलं ज्ञान जर टिकायला हवं असेल तर ज्ञानोत्तर भक्ती करायला पाहिजे. मन निर्मळ असायला पाहिजे, त्या ज्ञानाचा अहंकार येता कामा नये. असं काही काळ करत राहिलं पाहिजे म्हणजे हळूहळू ते ज्ञानसुद्धा सहज पचनी पडतं. जे त्या जाणीवेची देखील नेणीव अवस्था आली पाहिजे, अशी जर आली तर ते ज्ञान होतं. तर संत असे जे असतात ते मुरलेले असतात, ज्ञान झालेलं आहे आणि वर्षानुवर्षे त्या बोधात वावरत असतात. मग पुष्कळ वेळेला आहे संत किंवा उत्तम साधक लोकात न मिसळता जास्तमध्ये एकांतात ती साधना, तो बोध मोरवण्याचा प्रयत्न करतात. अधूनमधून लोकांतात येऊन आपली परीक्षा घ्यायची असते की आपला बोध जो झालेला आहे तो टिकतो आहे का नाही टिकत आहे. ती परीक्षा आपणच घ्यायची. कळतं आपल्याला काय ते, कुठं घसरलो का आपण, बोध ढासळला का, ही बघायचं आहे. म्हणून जगी पाहता साच ते काय आहे, अति आदरे सत्य शोधूनी पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रम भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. तर ह्याच्यासाठी त्यांनी म्हणतात की साधनेमध्ये अन्वय व्यतिरेकाने गेलं पाहिजे. ज्ञान होण्यासाठी व्यतिरेकाने हे ते नाही हे नाही असं करत करत जे दृश्य आहे ते बाजूला सारत 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 गेलं पाहिजे. व्यतिरेकाच्या अंगाने गेल्यावर ज्ञान झालं मग लक्षात येतं की जे आपण बाजूला सारलं ते सगळं ह्याचं स्वरूप आहे. तेही सत्स्वरूपच आहे. तो परमात्माच अनेक अंगाने नटलेला आहे आणि परमात्मरूपच मी असल्यामुळे सोहम बोधाने मीच हे सर्व विश्व व्यापून आहे अशा तऱ्हेचा बोध त्याला होतो. पण जसं गीता म्हणते त्याप्रमाणे वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभा. सर्वत्र वासुदेवमयच आहे असा बोध असणारा महात्मा क्वचित एखादा असतो. म्हणजे मीच तोच आहे इथपर्यंत बोध असेल. पण तो सोहम बोध जो आहे तो मनावर वृत्तीवर आरूढ होऊन सर्वत्र मीच भरलेलो आहे हा फार मोठा बोध आहे. हा क्वचित असतो. संतांच्यामध्ये सुद्धा हे विश्वची माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. इतरही संत मंडळी आहेत पण ज्ञानेश्वर महाराज ते ज्ञानेश्वर महाराज, समर्थ ते समर्थ अशी ही जी मोठी मंडळी महाराष्ट्रात होऊन गेली, नाथ होऊन गेले, तुकोबा होऊन गेले, अशी जी मंडळी आहेत ती अशी व्यापक झालेली आहेत बोध त्यांचा. त्यामुळे आपण त्यांचं स्मरण करायचं ते त्यांचा बोध लक्षात येण्यासाठी. म्हणून जगी पाहता साच ते काय आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे, पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. जय जय रघुवीर समर्थ.